नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मुंबईत इंडिया मॅरीटायम वीक 2025 मॅरीटायम लिडर्स कॉन्क्लेवात उलोवप केलें. बिहारांत विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार चड खर जाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजराताच्या 2 दिसांच्या दौऱ्याक सुरवात करतले. सरकार आयज आदर्श युव ग्रामसभा MYGS उपक्रमाची सुरवात नवी दिल्लीत करता. ICC बायलांच्या 1 दिसाच्या विश्वचषक सर्तीत आयज दनपारा 2 उपांत्य फेरयेत भारत ऑस्ट्रेलिया आड खेळटलो. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी हरियाणातल्या अंबाला कुरुक्षेत्रावेल्यान राफेल विमानात उड्डाण करतानाचो अणभव शेअर केलो. सोशल मिडिया पोस्टात राष्ट्रपतींनी म्हळां की हो आपल्याक एक अविस्मरणीय अणभव आसा. प्राचीन भूमी आनी ब्रह्मसरोवर हे भारताच्या सांस्कृतीक विविधतेचे आनी इतिहासीक प्रवासाचे प्रतीक आसात हाचेर तांणी भर दिलो. राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळें की देशाच्या लष्करी क्षमतेवयलो तांचो विश्वास अदीक दृढ जाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मुंबईत इंडिया मॅरीटायम वीक 2025 मॅरीटायम लिडर्स कॉन्क्लेवात उलोवप केले आनी ते ग्लोबल मॅरीटायम CEO फोरमाचे अध्यक्षपदारूय आसले. ह्यावेळार तांणी भारताच्या दर्या आनी जहाज बांदणी क्षमतांक बळकटी दिवपाक 2.2 लाख कोटी रुपयांच्या उपक्रमाची सुरवात केली. दर्या क्षेत्र भारताच्या विकासाक चालना दिता. फाटल्या दशकात ह्या क्षेत्रात लक्षणीय बदल जाल्यात. व्यापार आनी बंदर मुळाव्या सुविधांक चालना मेळ्या अशें सांगून तांणी सांगले की दर्या क्षेत्र वेगान आनी उर्जेन प्रगती करता आनी भारताच्या शिपिंग क्षेत्रात काम करपाची आनी विस्तार करपाची हीच योग्य वेळ आसा.
मैं आप सभी का ग्लोबल मैरिटाइम लीडर्स कॉन्क्लेव में अभिनंदन करता हूं. साल 2016 में मुंबई में ही इस आयोजन की शुरुआत हुई. आज ये समिट एक ग्लोबल इवेंट बन गई है. आज यहां इस कार्यक्रम में दुनिया के 85 से अधिक देशों की भागीदारी ये अपने आप में एक बहुत बड़ा मैसेज दे रही है.
मोदींनी अधोरेखित केलें की शिपिंग क्षेत्रात लाखांनी कोटी रुपयांची समजिकायेची कबलाती केल्या. तांणी भारताच्या सागरी मानवी संसाधनाच्या वाढत्या ताकदीचेर भर दीत म्हळें की फाटल्या दशकांत भारतीय खलाशांची संख्या 1.25 लाखावेल्यान 3 लाखापरस चड जाल्या. आयज खलाशांच्या संख्येत भारत जागतीक स्तरार पहिल्या 3 देशांमदीं स्थान मेळयता हाचेर तांणी भर दिलो. बिहारात विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार चड खर जाला. काल वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी आनी स्टार प्रचारकांनी राज्यभरात जायत्यो सभा घेतल्यो. विधानसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी बिहारातल्या मुजफ्फरपूर आनी छपरा हांगा वेंचणुको सभा घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज पाटणांत पत्रकार परिशद घेतले. मजगतीं काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी हांणी मुजफ्फरपुरांतल्यान वेंचणुकेचो प्रचार सुरू केलो. नागरिकांच्या सगळ्या दुबाव आनी कागाळींचे निवारण करपाक वेंचणूक आयोगान राष्ट्रीय आनी राज्यस्तरीय मतदार हेल्पलायन सुरू केल्या. वेंचणूक आयोगान नागरिकांचे सगळे दुबाव आनी कागाळींचे निवारण करपाक राष्ट्रीय मतदार हेल्पलायन आनी सगळी 36 राज्यां आनी जिल्लोस्तरीय हेल्पलायन सक्रीय केल्यात. राष्ट्रीय संपर्क केंद्र सगळी राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशां खातीर केंद्रीय हेल्पलायन म्हणून काम करतली. ते सद्दां सकाळी 8 ते रातीं 8 मेरेन 1800-11-1950 ह्या टोल फ्री क्रमांकावरवीं कार्यरत आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजराताच्या 2 दिसांच्या दौऱ्याक सुरवात करतले. ते आज केवाडियाच्या एकता नगरात 1140 कोटी रुपयापरस चड मोलाच्या मुळाव्या साधन सुविधा आनी उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले. उक्तावण करपाच्या प्रकल्पात राजपिपला हांगाच्या बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठ, वामन वृक्ष वाटिका, ई बस चार्जिंग डिपो आनी 25 इलेक्ट्रीक बसी हांचो आस्पाव जाता. तशेंच मोदी म्युझियम ऑफ रॉयल किंगडम ऑफ इंडिया, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शूलपानेश्वर घाटा लागसर जेटी उदरगत, स्टॅच्यू ऑफ युनिटी हांगा प्रवासी पथ अशा वेगवेगळ्या प्रकल्पांची बुनयाद घालतले. सरकार आयज आदर्श युव ग्रामसभा MYGS उपक्रमाची सुरवात नवी दिल्लीत करता. पंचायती राज मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आनी आदिवासी कल्याण मंत्रालय हांचो हो संयुक्त यत्न आसा. आदर्श युव ग्रामसभा आनी MYGS पोर्टलावरवीं प्रशिक्षण मॉडलाचे उक्तावण ह्या कार्यावळी वेळार जातले. देशभरातल्या हजारांनी शाळांनी हो उपक्रम सुरू केला अशें पंचायती राज मंत्रालयान एका निवेदनात म्हळां. 20 ते 28 नोव्हेंबर 2025 मेरेन गोंयच्या पणजी शारांत भारताचो 56वो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यार इफ्फी 2025 जातलो. आतां फक्त मिडिया प्रतिनिधी खातीर नोंदणी उक्ती आसा. एका अधिकृत खबरां निवेदना प्रमाण मान्यताय प्राप्त माध्यम वेवसायिकांक संवसारभरातल्या नामनेच्या चित्रपट निर्मात्या वांगडा आनी कलाकारा वांगडा चित्रपट प्रदर्शन, पॅनल चर्चा, मास्टर क्लास आनी नेटवर्किंग सत्राचो खासा प्रवेश मेळटलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी।
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो। केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांणी सरदार पटेलांचे दायज अधोरेखित केले तरणाट्यांक प्रेरणा दिली आनी म्हळें की सरदार वल्लभभाई पटेल हे या देशा खातीर एक दायज एक कल्पना आनी एक प्रेरणा आसात। तांणी देशांतल्या नागरिकांक विशेषतः तरणाट्यांक विकसीत भारत निर्माण करपाक तांच्या जिवनांतल्यान प्रेरणा घेवपाचें आवाहन केलें। नवी दिल्लीत आकाशवाणी भवनांत सरदार पटेल स्मृती वाख्यान 2025 उलयतना तांणी म्हळें की जम्मू आनी काश्मीर मदले कलम 370 काडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरदार पटेल हांचे अपूर्ण काम पूरे करतात।
हम सरदार साहब को जाने, सरदार साहब को समझे, सरदार साहब से प्रेरणा ले। क्या उसमें विशेषता थी, क्या उसमें ऐसी खूबियां थी कि जो आज 562 रियासत को एक करके लोह पुरुष के रूप में अखंड भारत के निर्माता के रूप में हम याद करते हैं।
भारताचे पहिले माहिती आणि प्रसारण मंत्री आशिले सरदार वल्लभभाई पटेलांच्या आदरात आकाशवाणी वार्सुकी सरदार पटेल स्मृती व्याख्यान आयोजित करता। या व्याख्यानाचे रेकॉर्डिंग 31 ऑक्टोबराक सरदार पटेलांच्या जयंती निमतान आकाशवाणीच्या पुराय नेटवर्कार रातचे 9:30 प्रसारित करतले। वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला की भारतान स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करप आणि महत्वाच्या इनपुटा खातीर विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात चढ अवलंबून रावप कमी करप अत्यंत महत्वाचे असा। नवी दिल्लीत झाल्या टी आयकॉन परिषदेत उलयतना गोयल हांणी अधोरेखित केलें की भारत हो नवोपक्रमाचें जागतीक इंजीन म्हण उदेला जो फुडारा खातीर नवीन कल्पना उत्पादना आनी तंत्रज्ञान चलयता।
Our startup fund of funds, second edition, we are hoping to dedicate almost entirely for deep tech investments, particularly early stage investments. We also recognize today that innovation is important and $12 billion Anusandhan Fund, research grant / long tenor low cost loan, which will be seeded by the government up to 1 lakh crores, is sought to be given for promoting innovation in the country.
स्वदेशीची भावना फक्त देशांतल्यान तयार करप डिझाईन करप वा सेवा दिवप ह्या बद्दल ना तर वाढत्या अप्रत्याशित जागतिक वातावरणात दीर्घकालीन वाढ सर्व भावमत्व आणि सुरक्षितता सुनिश्चित करप हाचे बद्दल असा असे ताणी म्हळे। भारत आणि युरोपीय संघ हे दोन व्हड आणि जिती लोकशाय उक्त्या बाजारपेठेची अर्थव्यवस्था आणि बहुलवादी समाज असे राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश हांणी सांगले। भारत युरोप संबंधाची गती वाढत असा असे ताणी म्हळे। काल नवी दिल्लीतल्या संसदेत युरोपीय संसदेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहार समितीच्या संसदीय शिष्टमंडळाकडेन संवाद साधताना ते उलयताले। ह्या बसकेत दोन्ही वटांनी भारत युरोपीय संघाची एफटीए बेगीन जातली असो विश्वास तांणी उक्तायलो। आयसीसी बायलांच्या एका दिसाच्या विश्वचषक सर्तीत आयज दनपारा नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीत दुसऱ्या उपांत्य फेरयेत भारत ऑस्ट्रेलिया आड खेळटलो। ही मॅच भारतीय वेळाप्रमाण दनपारा 3 वरांचेर सुरू जावपाची आसा। आकाशवाणी या खेळाचे धावते वर्णन इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषांनी दनपारा 2:30 खेळ सुपमेरेन प्रसारित करतलो। ताचे आधी काल राती गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमात झालेल्या खेळात इंग्लंडाचे 125 धावण्यांनी जैत मिळवून दक्षिण आफ्रिकेन आयसीसी बायलांच्या एका दिवसाच्या विश्वचषक सर्तीच्या निमण्या खेळात सुवात मिळाली। भारतीय हवामान खात्यान म्हळां की आंध्र प्रदेश आणि लगतच्या तेलंगणावेले चक्रीवादळ मोंथा हे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत झाला। ते आंध्र प्रदेश आणि लागीच्या तेलंगण आणि दक्षिण छत्तीसगड हुपून उत्तर वायव्येकडे सरकपाची शक्यता असा। हवामान खात्यान आयज बिहार सौराष्ट्र आणि कच्छ हांगा अतिघोग्याच्या पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला। आणि आता खबरो सोपोवचे पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मुंबईत इंडिया मॅरिटाईम वीक 2025 मॅरिटाईम लिडर्स कॉन्क्लेवात उलोवप केले। बिहारात विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार चड खर झाला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजराताच्या 2 दिवसांच्या दौऱ्याक सुरुवात करतले। सरकार आज आदर्श युव ग्रामसभा MYGS उपक्रमाची सुरुवात नवी दिल्लीत करता। आयसीसी बायलांच्या एका दिसाच्या विश्वचषक सर्तीत आज दनपारा दुसऱ्या उपांत्य फेरयेत भारत ऑस्ट्रेलियाड खेळटलो। आणि इतल्यान हे राष्ट्रखबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रखबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार।